पाठ सहा.
आज डब्यात काय?
37. वाचूया आणि ऐकूया.
चला काळे मॅडम, लंच टाइम झाला.
हो चला डबा खायला जाऊया.
आज तुम्ही डब्यात काय आणलं आहे?
मी आज शक्करे पोंगल आणला आहे, आमच्या तमिळ लोकांची खासियत.
अरे वा, या घ्या तिळाच्या वड्या आणि गूळ पोळी. हा आमचा आजचा खास पदार्थ. आज महाराष्ट्रात सगळीकडे तिळाचे आणि गुळाचे पदार्थ करतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.
यापुढे आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका, असं म्हणतात ना.
अरे वा, तुम्हाला कोणी सांगितलं?
इथेच ऑफिसमध्ये शिकले. ही तिळाची वडी फारच चविष्ट आहे. मला रेसिपी द्याल का?
हो देईन की. आणि तुमचा पोंगलही अगदी छान झालाय, मला खूप आवडला. शेख सर, तुमचा डबा कुठे आहे?
अहो, आज मी डबा घरीच विसरलो.
मग आमचा डबा आहे की? हा घ्या आमचा पोंगल, एकदा खाऊन तर बघा.